या कार्यक्रमाचे प्रायोजक जिओ फ्रेश आयुर्वेदिक शॉपी।
श्रोते हो नमस्कार, प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट प्रस्तुत जिओ फ्रेश या कार्यक्रमात तुमचं स्वागत। प्रकृतीचे एक्सपर्ट वैद्य सुयोग दांडेकर सर आहेत माझ्यासोबत। नमस्कार सर।
नमस्कार।
खराखुरा आयुर्वेद मधलं आज काय सांगणार आहात?
आंबट चुका याची जी भाजी खाल्ली जाते ती आपण म्हणतो की चवीनं आंबट आहे, पण ती पचन शक्ती वाढवायला अतिशय उत्तम आहे, पचायला हलकी आहे, थोडीशी स्तंभक आहे, पण ग्रहणी, मूळव्याध, कफाचे विकार आणि वाताचे विकार यांना नष्ट करणारी अशी ही आंबट चुकांची भाजी आहे।
अच्छा, आजचा प्रश्न बघूयात सर। सांगली इथून मुमताज बागवान यांनी प्रश्न विचारलाय आपल्याला। त्यांना सांधेदुखी आहे, पाठीचा मणका त्यांचा दुखतो, त्याचबरोबर कंबरेपासून गुडघ्यापर्यंत त्यांना दुखणं जाणवत आहे, पित्तविकार तर आहेच। या सगळ्याचा एक एक्सरे रिपोर्ट सुद्धा सर त्यांनी पाठवलाय। त्यांची जन्मतारीख आहे 7 मे। या मुमताज ताईंना तुम्ही काय सांगाल?
मुमताजताई नमस्कार, तुम्ही खूप छान पत्र पाठवलंय। एक्सरेचा रिपोर्ट पाठवल्यामुळे खरं तर मला जास्त क्लॅरिटी आली। त्यांनी असं म्हटलंय त्यांच्या एक्सरेमध्ये की त्यांच्या मणक्यांच्या मध्ये स्पॉन्डिलॉसिस तर झालेलाच आहे, पण मल्टिपल PID म्हणजे चकती सरकणं जे आपण म्हणतो ते मणक्यांच्या विविध भागांच्या मध्ये झालेलं आहे। त्याचबरोबर स्पॉन्डिओलिस्थेसिस म्हणजे त्यांचा 4 नंबरचा मणका हा सरकून 5 नंबरच्या डोक्यावर गेलेला आहे, त्यामुळं त्यांना साहजिक एवढा सगळा त्रास होत असणार आहे। शिवाय त्यांच्या चकत्यांच्या मधल्या काही गॅप्स खूप कमी झालेल्या आहेत। अशा लोकांच्यासाठी पंचकर्मांचे 21 दिवसांचे उपचार हे महत्वाचे असतात। पहिल्या 7 दिवसांमध्ये बहुतेक वेळेला सगळे वातशामक उपचार केले जातात, त्यामध्ये त्यांच्या शरीरातली सगळी वंगण छान करून त्यांच्या मुवमेंट्स फ्री कशा होतील हे प्रामुख्यानं बघितलं जातं। नंतरच्या 7 दिवसांमध्ये खाल्लेलं पचून या हाडांपर्यंत कसं जाईल असे 7 दिवसाचे बस्ती उपचार त्यांच्यावर केले जातात। आणि तिसऱ्या 7 दिवसांच्या सेटमध्ये त्यांना अस्थिपोषक म्हणजे हाडांचं पोषण कसं करता येईल हे त्यांच्याकरता खूप खूप महत्वाचं असतं, आणि तसं केलं तर हे लोक बिना ऑपरेशनचे राहू शकतात। मणक्यांचं ऑपरेशन करायला लागेल अशी अवस्था त्यांची असते की ज्यांना लघवी झालेली कळत नाही किंवा लघवी आलेली कळत नाही, हातापायाला खूप मुंग्या येत आहेत, बधीरपणा येतोय, पाय कुठं कुठं थडकत आहेत पण कळत नाहीये, इतकी जर स्टेज नसेल तर हा आजार सुद्धा आयुर्वेदिक उपचारांनी बऱ्याच वेळेला ऑपरेशन टाळण्याला मदत करू शकतो असं दिसू लागले।
म्हणजे सेन्सेस जरी गेलेले असतील तरी आयुर्वेदिक उपचारांनी आपल्याला ते बरं करता येतं।
हो हो।
मग त्यासाठी काय करायचं?
या ह्याच्यामध्ये जी पंचकर्म करायची आहेत तर त्या पंचकर्मांच्या बरोबरच या हाडांना कॅल्शियम मिळावं, खाल्लेलं पचून अंगी लागावं। बहुतेक वेळेला या मुमताज ताईंना भेटलो की आपल्याला सांगता येईल खूप कष्ट करून सुद्धा असा आजार झालेला असतो, मग तेवढी झीज शरीराची भरून काढणं ही चिकित्सा खूप खूप महत्वाची असते। या लोकांनी जे कष्टकरी लोक आहेत तर त्यांनी आहारामध्ये जे मांसाहारी लोक असेल तर त्यांनी मांसरस म्हणजे मटणाचं सूप हे तर भरपूर प्रमाणामध्ये ठेवावंच, परंतु जे शाकाहारी लोक आहेत त्यांनी सुद्धा किंवा रोजच्या आहारामध्ये सुद्धा आपल्याकडे जी कढी करतात ताकापासून जी कढी करतात की ज्याला उकळी न येऊ देता करायला सांगितली, तर ही ताकाची कढी जर त्यांनी नियमित आहारामध्ये ठेवली तर त्याचा चांगला उपयोग होतो। बऱ्याच भागामध्ये या कढीमध्ये काही भजी तळून घालतात, गोळ्याची कढी असं त्याला म्हणतात, तर हे गोळे जे आहेत ते बहुतेक वेळेला बेसनापासून बनवलेले असतात, म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटीन्स खूप चांगले असतात। प्रोटीन्स या कढीतलं कॅल्शियम या दोन्ही गोष्टींचं युक्त असा जर आहार जर नियमित असेल तर या हाडांची झीज भरून काढायला ते खूप मदत करतं।
अशीच काही लक्षणं जर वयस्कर लोकांमध्ये दिसत असतील तर त्यांनी विशेष काळजी काय घेतली पाहिजे?
ज्येष्ठ नागरिकांनी या ह्याच्यामध्ये वेळ न घालवता, कारण तरुण वयामध्ये झीज भरून काढण्याची प्रक्रिया जोरात चालू असते, ती नुसती गोळ्याची कढी पिऊन सुद्धा बऱ्याच जणांची झीज भरून निघेल, परंतु उतार वयामध्ये झीज लवकर भरून निघत नसल्यामुळं त्यांनी नित्यनेमानं पंचकर्म करणं, आठवड्यातनं 15 दिवसातनं एखादा मसाज करून घेणं, ऋतुशोधनाप्रमाणे बस्ती चिकित्सा किंवा पंचकर्म नियमित करून घेणं, आणि आपण वय तर थांबू नाही शकत पण शरीरातली रग कशी वाढवू शकू असा विचार कायम ठेवून त्याच्यासाठी आयुर्वेदाची मदत घेणं हे खूप खूप गरजेचं आहे।
तज्ञांचा सल्ला किंवा औषधांसाठी आयुर्वेद शॉपीला भेट देण्यासाठी संपर्क करा 7-303-301-302। पुन्हा एकदा 7-303-301-302। प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट प्रस्तुत जिओ फ्रेशच्या आजच्या भागात इथंच थांबूयात। नमस्कार।
नमस्कार।
प्रकृती जिओ फ्रेशच्या शॉपीज मध्ये डॉक्टर म्हणून जॉब करण्यासाठी आजच संपर्क करा 7-303-301-302 या नंबरवर। पुन्हा एकदा 7-303-301-302।
या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट सातारा।